കരോതി വാചാലം പങ്കും ലംഘയതേ ഗിരിം യത് കൃപാ തമഹം വന്ദേ പരമാനന്ദ മാധവം ഗുരുർബ്രഹ്മാ ഗുരുർവിഷ്ണു ഗുരുദേവോ മഹേശ്വരഃ ഗുരു സാക്ഷാത് പരബ്രഹ്മ തസ്മൈ ശ്രീ ഗുരവേ നമഃ. ശ്രീരാം ശ്രീരാം ശ്രീരാം. പാർത്ഥായ പ്രതിബോധിതാം ഭഗവതാ നാരായണേന സ്വയം വ്യാസേന ഗ്രഥിതാം പുരാണമുനിനാ മധ്യേ മഹാഭാരതം അദ്വൈതാമൃതവർഷിണീം ഭഗവതീം അഷ്ടാദശാധ്യായിനീം ഹംവത്വാം ഹനുസന്ദധാമി ഭഗവത് ഗീതേ ഭവദ്വേഷിണീം. നമോസ്തുതേ വ്യാസ വിശാലബുദ്ധേ ഹുല്ലാരവിന്ദായതപത്രനേത്ര യേന ത്വയാ ഭാരതതൈലപൂർണഃ പ്രജ്വാലിതോ ജ്ഞാനമയപ്രദീപഃ യം ബ്രഹ്മാ വരുണേന്ദ്രരുദ്രമരുതസ്തുന്വന്തി ദിവ്യൈസ്തവൈഃ വേദൈസ്താംഗ പദക്രമോപനിഷദൈഃ ഗായന്തിയം സാമഗാഃ. ധ്യാനാവസ്ഥിത തത്കതേന മനസാ പശ്യന്തിയം യോഗിനോ യശാന്തരന്ന വിദു സുരാസുരഗണാഃ ദേവായ തസ്മൈ നമഃ. ശ്രീരാം. കേവലം കരുണാകാരം കൈവല്യാനന്ദദായകം സംസാരതാപശമനം സമർത്ഥം സമദർശിനം സ്വയം പ്രകാശം സംസിദ്ധം സ്വരൂപാനന്ദസദ്ഗുരും പാവനം പരമം ശാന്തം പാവസേവാസിനം ഭജേ. സോഹം സിദ്ധിസുസമ്പന്നം നാദസന്ധാന സംസ്ഥിതഃ വീതരാഗോ വിശേഷശ്ച ശ്രീഗുരു പാതു മാം ഭവേ. ജ്ഞാനേശാംഗ്രിസരോജലുപ്തമധുപ സ്വാമീ സ്വരൂപാങ്കിതഃ സന്താനാം വചനാനുഭൂതിപഥിക സാക്ഷീ സ്വയം കാപടീ. ഗാർഹസ്ഥേ കില ഏകനാഥ സദൃശോ വൃദ്ധൌ തുകാരാമവത് സോഹം യോഗരഥം കൃതാർത്ഥചരിതം वन्देयतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततम् तुर्यत्वमासाधितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनम् रक्षस्व दीनाङ्कितम् ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्। आसुरी संपत्ति मध्ये जन्मलेल्या त्यांना आसुरी संपत्तीचे कोणते गुण प्राप्त होतात याचं वर्णन या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेलं आहे। दंभ दर्प अभिमान क्रोध पारुष्य म्हणजे निष्ठुर वचन आणि अज्ञान, त्याच्यामध्ये दंभ दर्प आणि अभिमान हे तीन गुण आपण मागच्या वेळेला पाहिलेले होते। खरं म्हणजे हे सर्व गुण कामाशी निगडित आहेत। काम हा देह भावनेशी निगडित आहे, त्यामुळे अतिशय पक्की ज्याची देहधारणा आहे, देह भावना आहे आणि ज्याच्या ठिकाणी अतिशय बलवत्तर असा काम आहे आणि त्या कामाकरता म्हणून जो जीवन जगतो, खरं म्हणजे अशा व्यक्तीचे हे गुण आहेत। कामाकरताच दंभ असतो, कामाकरताच दर्प असतो, कामाकरताच अभिमान असतो, कामाकरताच क्रोध असतो। मात्र या क्रोधाचं कामाशी असलेलं जे रिलेशन संबंध आहे तो भगवंतांनी फार स्पष्टपणाने पूर्वीपासूनच सांगून ठेवला। ध्यायतो विषयान पुसहा संगहा तेषु उपजायते, संगात संजायते कामहा, कामात क्रोधा अभिजायते, क्रोधात भवति सम्मोहा इत्यादी। कामाच्या योगानी क्रोध निर्माण होतो, विषयाचं ध्यान हे याला कारण आहे असं भगवंत म्हणतात। विषयाचं स्मरण चिंतन हे त्याला कारण आहे असं भगवंत म्हणतात। विषयाचं चिंतन जर करायला लागला, विषय उपभोग तितका त्रासदायक नसतो, विषय उपभोग झाला आणि त्याचं स्मरण राहिलं नाही तर गोष्ट संपली। पण मनुष्याच्या आत तो विषय स्मरणाच्या अंगाने जाऊन बसतो आणि इथं सगळी गडबड निर्माण होते, त्याचा संग जडतो। याचा अर्थ त्या विषयाबरोबर राहावं अशी वृत्ती निर्माण होते, अशी इच्छा निर्माण होते, तो विषय सुंदर वाटायला लागतो, कमनीय वाटायला लागतो, परत परत उपभोगावा असा वाटायला लागतो। संघाच्या योगानी काम निर्माण होतो, मग परत विषय सेवन करावं अशी इच्छा निर्माण होते आणि कामामुळे क्षुब्धता निर्माण होते। क्रोध म्हणजे संतापणच केवळ नाही, अस्वस्थ होणं, क्रुध धातू हा अस्वस्थता दर्शक आहे. म्हणजे अशी व्यक्ती संतापेल देखील अथवा क्षुब्ध देखील पावेल. या दोन्ही गोष्टी क्रोधामध्येच गणल्या जातात. क्रोधामुळे जीवनाचा नाश होतो हे भगवंतांनी स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये या श्लोकांच्या योगानी सांगितलं. संमोहानी क्रोधात भवती संमोहा, क्रोधामुळे संमोह निर्माण होतो. संमोह निर्माण होतो याचा अर्थ संमोहित झाल्यासारखी व्यक्ती होते. कामामुळे देखील संमोह निर्माण होतो, पण काम आणि त्याचा परिणाम क्रोध यामुळे जे संमोहन होतं त्यामुळे सगळ्या जगताचा अवतीभोवतीचा विसर जणू पडतो. क्रोधाचं जे संमोहन आहे ते संमोहन आत्मविस्मृतीमध्ये नेतं. आपण कोण आहोत याचाच विसर पडतो आणि आपोआपच त्यामुळे स्थिर बुद्धीचा नाश होतो, अशी तिथं परंपरा भगवंतांनी सांगितली. हा जो क्रोध आहे विषय चिंतनामुळे निर्माण होणारा, मग विषय सेवन जरी घडलं तरी देखील जो तरल असतो त्याला नंतर काही एक अस्वस्थता येते. विषय जर प्रतिहत झाला, विषय सेवनात जर अडथळा झाला तरी क्षुब्धता निर्माण होते. एकूणच काम प्रतिहत झाल्यानंतर जो उद्भवतो त्याला क्रोध असं म्हणतात, क्षुब्धता असं म्हणतात. हा जो क्रोध आहे हा क्रोध पुढे पुढे व्यक्तीचा स्वभाव बनल्यासारखा होतो. त्याच्या मनाविरुद्ध घडलं की रागवायचं, मनाविरुद्ध घडलं याचा अर्थच कामनांना कुठेतरी अडथळा आला. प्रत्येक वेळेला काम म्हणजे प्रजोत्पादनासाठी आवश्यक तो काम असा अर्थ नाहीये, तर काम आणि सर्व इंद्रियांच्या आपल्या आपल्या विषयांसंबंधीच्या इच्छा म्हणजे कामना, या दोघांना मिळून काम हा शब्द आहे. असं असल्यामुळे मग क्रोधाला सीमा राहत नाही. क्रोधी व्यक्ती दुसऱ्याचा अनिष्ट करू इच्छिते, कदाचित शारीरिक देखील असेल, कदाचित शब्दांनी देखील असेल. क्रोधामुळे मनुष्य जे करू नये ते करून बसतो. अगदी लहान मी असताना मला अजून आठवतं, मात्र पूर्वी वाड्यांमध्ये जवळपास 15-16 बिरहडं असायची, अशा एका मोठ्या वाड्यात मी राहत होतो. तिथं सगळे चांगले लोक होते, चांगल्या घरातले लोक होते, तरी देखील दोन बायकांची कोणत्या तरी कारणाने भांडणं चाललेली होती, कोणत्या तरी कारणाने. आणि त्या एकमेकांशी चांगल्याच भांडत होत्या. एक वर माडीवर राहत होत्या, त्या खाली उतरल्या भांडण्यासाठी. आणि कोणता तरी विषय असेल, वाड्यात जे राहिलेले आहेत त्यांना कल्पना असेल. आणि ते असताना त्यांच्यापैकी एकीचे यजमान ते कुठेतरी दुकानात खाजगी काम करत होते, ते परत आले. त्यांची यायची वेळ एक, ते परत आले तेव्हा यांची भांडणं चाललेली. त्यांनी मध्ये लक्ष घातलं, त्यांनी आपल्या बायकोला गप्प बसायला सांगितलं, त्या ज्या दुसऱ्या भगिनी होत्या त्यांना गप्प बसायला सांगितलं. कोणी असं गप्प बसायला सांगून गप्प बसत नाही. त्यांचा तो बोलण्याचा आवेश तसाच होता. शेवटी त्यांनी त्यांच्या बायकोला घरामध्ये आत ढकललं, तर त्या घरातून बोलत होत्या. त्या घरातून बोलत असल्यामुळे या घराच्या बाहेर उभं राहून बोलत होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं, आता मी तिला आत पाठवलं ना, तुम्ही वर जा, तुम्ही आता इथं आमच्या दारासमोर उभ्या राहू नका, तुम्ही वर जा. तेव्हा त्या म्हणाल्या, नाही जाणार, आणि इतका वेळ शांत असलेले ते देखील चिडले, नाही जाणार म्हटल्यावर मी सांगतोय ना तुम्ही वर जा, नाही जाणार म्हणाल्या, यांचं असं असं यांनी केलेलं आहे. आणि बोलता बोलता तेही असे चिडले की त्या म्हणाल्या की काय करणार तुम्ही, मी वर गेले नाही तर. त्यांनी आतून छडी आणली. ते म्हणले की छडीनी मारीन, मारा बरं म्हणाल्या. तर खरंच त्यांनी मारलं, दोन छड्या मारल्या. त्यांच्यानंतर अशा एका 50 बाईला छडीनी मारणं, दुसऱ्या पुरुषांनी त्यांच्यावर वाड्यात बहिष्कार पडला, त्यांना जागा सोडायला मालकांनी सांगितली, हे पुढे बरंच काही काही घडलं. पण एरवी सरळ आणि सज्जन दिसणारे चिडल्यानंतर इतकं भान हरवून बसले की आपण काय करतोय याचा त्यांना पत्ता जणू लागला नाही. आणि त्या याच्यामध्ये मग माफी मागून उपयोग झाला नाही. परत त्या भगिनींचा मुलगा आला तेव्हा त्यांनी आपल्या आईला मारलेलं, त्यांचे यजमान रात्री आले कामावरून, एक गहजबत झाला. दोन बायकांची भांडणं, तीही क्रोध, क्रोधाविष्ट म्हणजे किती भांडणं. त्यामुळं क्रोधामुळं मनुष्य न करावं ते करून बसतो, जे बोलू नये ते बोलत राहतो. तुम्ही जर क्रोधाविष्ट मनुष्य पाहिला असेल तर तो सगळं पूर्वीचं आठवतो. याच्याकरता फार आदर्श उदाहरण म्हणजे घरात काय कोणाची भांडणं. तिला ती लग्न होऊन घरात आल्यापासून सगळं आठवायला सुरुवात होते. आत्ताचं कारण किरकोळ बाजूला राहतं आणि दोघीही एकमेकांचं पूर्वीपासून झालेलं सगळं काढायला सुरुवात करतात आणि त्यावेळेला इतकं टोकाला जाऊन बोलतात. क्रोधात मनुष्याला जे बोलायचं नसतं ते बोलतो. सारासार बुद्धी जणू नाहीशी झालेली असते आणि अशा वेळेला तो काय करेल काय बोलेल याचा काही पत्ता लागत नाही. क्रोधामुळे नवीन पापसंग्रह निर्माण होतो. क्रोधिष्ठ मनुष्य जे करू नये ते देखील करण्याची शक्यता असते. क्रोधामुळे दुसऱ्याचं अनिष्ट करण्याची प्रेरणा होते. तसं क्रोध हा स्वतःला एक प्रकारे जाळतो. रागवलेला मनुष्य त्याचं कारण बरोबर असलं तरी देखील जेव्हा दुसऱ्याशी भांडतो तेव्हा त्याला त्या भांडणाबद्दल नंतर क्रोध शांत झाल्यानंतर त्रास होतो. क्रोधामध्ये आपल्या स्वतःच्या आत्म्याचा देखील अपमानच होतो आणि त्याला होणारा जो त्रास असतो आणि ज्या व्यक्तीशी तो भांडलेला असतो त्याच्याशी सतत समोर असल्यामुळं त्याला त्याच्या आत्मसन्मानाला लागलेली ठेच, त्याच्या आत्म्याची झालेली अवगणना आणि त्यांनी दुसऱ्याच्या आत्म्याची केलेली अवगणना, या दोन्ही गोष्टींचं शल्य क्रोधिष्ठ माणसाला सतावल्याखेरीज राहत नाही. त्याला नंतर आपलं चुकलंय असं समजतं किंवा आपलं काही चुकलेलं आहे, काही बरोबर आहे पण दुसऱ्याचंही काही बरोबर आहे असं बोलण्याच्या नादात कळतं, पण तेव्हा उशीर झालेला असतो. क्रोधाचा परिणाम म्हणजे पश्चाताप हा असतो. स्वामीजींचं एक वचन असं आहे की पश्चाताप करावा लागेल अशी एकही गोष्ट माझ्या हातून लहानपणापासून घडली नाही असं स्वामीजी म्हणतात. नंतर एखादी गोष्ट केल्यानंतर त्याचा त्रास होणं किंवा त्याचा ताप होणं, स्वतःची हानी होणं, कारण स्वतःचं ब्लड प्रेशर वाढत असतं, स्वतःलाच जाळून घेत असतो क्रोधिष्ठ मनुष्य, एक प्रकारे स्वतःवरच तो अपकार करत असतो. क्रोधी मनुष्य लोकनिंदेला पात्र होतो. कधी कधी हा क्रोध आहे, हा क्रोध न्यूनगंड लपवण्यासाठी म्हणून वापरण्याचं शस्त्र असतं. एखाद्याची जर परिस्थिती कमी असेल तर त्याचा ताठा जास्त असतो असं दिसतं. याचं कारण आपली कमी परिस्थिती झाकण्यासाठी म्हणून तो मगरूरीचा किंवा उद्धटपणाचा आश्रय घेतो, पण ते तो खरा न्यूनगंड असतो, पण क्रोधाच्या अंगाने अभिव्यक्त होतो। अशा प्रकारे न्यूनगंडातून निर्माण झालेला जो क्रोध असतो तो क्रोध ही अतिशय चमत्कारिक असतो, तसा तो मानसिक विकारच असतो। ज्ञानेश्वर महाराजांनी आणि पुढिलांचे सुख देखणियाचे होय मिख, चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती। दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर, दुसऱ्याचं सुख पाहण्याच्या निमित्ताने चढे क्रोधाग्नीचे विख मनोवृत्ती, मनाच्या वृत्तीच्या ठिकाणी क्रोधाग्नीचं विष जणू चढतं। दुसऱ्याचं सुख पाहून आणि दैवी संपत्तीचं वर्णन करत असताना पुढीलाची सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशिजे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले। दुसऱ्याची सुख आणि उन्नती करणं हा जणू याचा स्वार्थ होऊन बसलेला असतो, असं जीवन तो जगतो। आणि ही अशी व्यक्ती दुसऱ्याचं सुख होतं आहे असं म्हटल्यानंतर याच्या पोटात कालवा कालव होते। शीतळाची भेटी तातला तेली आगी उठी, तेल चांगलं तापलेलं असावं आणि त्याच्यात चुकून चार शिंतोडे पाण्याचे पडावेत, ते जसं तडतडायला सुरुवात करतं, चंद्रू देखोनी जळे पोटी कोल्हा जैसा, पौर्णिमेचं चांदण हे कोल्ह्याला अजिबात आवडत नाही, त्याला अंधारच बरा वाटतो, कारण अंधारात त्याला जे साधायचं ते साधता येतं। विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोनी सवेळे, सगळ्या विश्वाचं आयुष्य प्रकाशमान करणारा सूर्य प्रातःकाळी उगवल्यानंतर पापिया फुटती डोळे डुडुळाचे, घुबड मात्र वटवाघूळ मात्र डोळे मिटून बसतं, घुबड वटवाघूळ नव्हे, त्याला त्या प्रकाशात दिसेन असं होतं। तसं क्रोधी माणसाचं होतं। जगाची सुख पहाट चोरा मरणाहुनी निकृष्ट, सगळ्या जगाला ज्याची साखर झोप म्हणतात अशी वेळ, म्हणजे दोन नंतर साडेतीन पर्यंतचा काळ हा चोरा करता अतिशय भरभराटीचा काळ, पण त्यावेळेला जर चोराला झोप लागेल तर त्याला इतकं वाईट वाटतं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मरणाहुनी निकृष्ट, आजचा दिवस वाया गेला असं त्याला वाटतं। दुधाचे काळकूट होय व्याळी, सर्पाला दूध पाजलं तरी देखील त्याच्या ठिकाणी स्वाभाविकपणाने विषाची निर्मिती होते। अगाधे समुद्र जळे प्राशिता अधिक जळे, एवढा मोठा अगाध असा समुद्र, पण वडवाग्नी जर लागला समुद्रामध्ये तर जसा जसा तो पाण्याला स्पर्श करेल तसा तसा अधिक प्रदीप्त होतो। वडवाग्नी न मिळे शांती कही, पाण्याच्या स्पर्शाने वडवाग्नी कधी शांत झालाय? तैसा विद्या विनोद विभवे, देखे पुढिलांची दैवे, तव तव रोषू दुणावे क्रोधू तो जाण। तसा दुसऱ्याच्या विद्येच्या योगानी काव्य, शास्त्र, नाटक, विनोद मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या बाजू, त्याच्यामध्ये जो प्रगती करून असतो त्याचा याला द्वेष वाटतो। उत्तम विद्यावान आहे हा म्हणतो काय करायचंय, कोणाचं भलं झालंय, आम्ही आपले बरे आहोत की दुसऱ्याचं ऐश्वर पाहून त्रास होणारे तर फार असतात आणि काहीही कारण नसताना त्रास होणारे, कारण कष्ट त्यांनी केलेले असतात, नशिबाची साथ ही त्याची त्याला मिळालेली असते, त्याच्या भरभराटीत तर याचा कोणताच हात नसतो, तरी देखील त्याची भरभराट सहन न होणं विद्येमध्ये देखील तसंच आहे, शास्त्राभ्यासामध्ये देखील तसंच आहे। मी नुकताच एक सिनेमा पाहिला, आम्ही सगळे गणेशपुरमचे रहिवासी त्या सिनेमाला गेलो, त्या सिनेमाचं नाव होतं कट्यार काळजात घुसली। बरं का, स्वार्थाकरता मनुष्य कुठपर्यंत जाऊ शकतो आणि जर दुसऱ्याची भरभराट होत असेल किंवा दुसरा पुढे जात असेल तर व्यक्ती किती खालच्या थराला जाते याच्या संबंधीचं एक ते सुंदर पूर्वीचं नाटक, त्याचा सिनेमा निर्माण केलेला, तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे, तसं दुसरे दैववान आहेत म्हणून तव तव रोषू दुणावे क्रोधू तो जाण, आणि तेव्हा तेव्हा ज्याला रोष निर्माण होतो, रुष्टता येते, त्याला क्रोध असं म्हणायचं, आणि मन सर्पाची कुटी डोळे नाराचांची सुटी बोलणे ते वृष्टी इंगळाची, येर ते क्रिया जात ते तिख याचे करवत ऐसे सबाह्य खसखसीत जयाचे गा, तो मनुष्या आत अधमू जाण पारुष्याचे अवतरण, पारुष्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलं। पारुष्य म्हणजे क्रूरता, कठोरता, निष्ठुरता, देह इंद्रिय यांची उन्मत्तता, मनाची उन्मत्तता, कोणाविषयीच दया न वाटणं, कठोर वचन आपल्या हाताखालच्या मंडळींना किती कठोर बोलावं, त्यांच्याबाबत किती निष्ठुर व्हावं याला काही अंत नसणं, या क्रूरतेमध्ये किंवा पारुष्यतेमध्ये हिरण्यकश्यपूची नेहमी आठवण काढली जाते। प्रल्हादाला भगवंताचं नाव घेण्यापासून परावृत्त करणारा प्रल्हाद, खरं म्हणजे त्याचा मुलगा दैत्यकुळात जन्माला आलेला प्रल्हाद हा हरिभक्त होता, नारदांनी त्याला अनुग्रह दिला आणि तो विष्णूचा भक्त झाला। हिरण्यकश्यपूची अशी गोष्ट आहे की त्याला कुठंच मृत्यू नव्हता, शस्त्रांनी मृत्यू नाही, घरात मृत्यू नाही, घराच्या बाहेर मृत्यू नाही, आणि तो अमरत्वाचं लेणं त्याला मृत्यूच नाही अशा प्रकारचा वर मिळालेला असं असल्यामुळं मी आता ईश्वर झालो अशा प्रकारच्या भावामध्ये वावरणारा, त्याच्या राज्यामध्ये कोणीही ईश्वराची पूजा केलेली त्याला आवडत नसे, तो त्यांना शिक्षा करत असे, पण अशा व्यक्तीच्या घरातच भगवत भक्त निर्माण झाला। प्रल्हादाला तर नाना प्रकारच्या शिक्षा त्यांनी केल्याच, पण त्याबरोबर तुझा नारायण सर्व सर्वत्र भरून राहिलेला आहे, मग या खांबात आहे की काय? हो, या खांबातही आहे, असं जेव्हा प्रल्हाद म्हणाला तेव्हा त्यांनी उन्मत्तपणाने त्या खांबाला लाथ मारली, तो खांब मोडून पडला असं वर्णन आहे, आणि त्याच्यातून नृसिंह अवतार विष्णूचा झाला की ज्या नृसिंहानी ते सिंहाचं शरीर हातपाय आणि माणसाचं मस्तक चेहरा त्यांनी उमऱ्यावर हिरण्यकश्यपूला आपल्या नखाने फाडून मारला. इतका कठोरपणा करण्याची काही जरुरी नव्हती. दुसऱ्याला दुःख देणं, दुसऱ्याला दुःख दिल्यानंतर देखील समाधान न होणं, दुसऱ्याला शिक्षा देणं, शिक्षा दिल्यानंतर देखील समाधान न होणं, हे पारुष्याचं लक्षण सांगितलं जातं. ज्याच्यापाशी अशा प्रकारची कठोरता आहे त्याच्यापासून सर्वजण दूर जातात, कोणीही त्याला जवळ करत नाही, तो कोणाला आवडतच नाही, तो लोकांच्या निंदेला पात्र होतो, त्याचे संबंधित सगळे सोयरे देखील त्याला अंतरतात, मुलं देखील त्याच्याशी बोलेनाशी होतात, पुढे पुढे त्याला लोकांकडून प्रेम मिळत नाही. धाक दडपशा दाखवून सगळं मिळू शकतं पण प्रेम मिळत नाही. त्याला त्याच्या कठोरतेची चांगली शिक्षा बसते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आणि मन सर्पाची कुटी, या क्रोधाबरोबरच पारुष्य येतं. पारुष्य हे क्रोधाचाच एक आविष्कार म्हणून सांगितलं जातं. मन म्हणजे जणू सर्पाला राहण्याचं ठिकाण. जसं वारुळामध्ये नाग राहावा किंवा सर्प राहावा, एखाद्या बिळामध्ये, तसं त्याचं मन असतं. कधी नाग बाहेर येईल किंवा सर्प बाहेर येईल, तसं मन कधी कठोर होऊन बाहेर येईल सांगता येत नाही. आणि ही कठोरता आपल्या मुलांबाबत असते, आपल्या पत्नीबाबत असते, आपल्या पतीबद्दल असते. मला एकाने असं सांगितलं की त्यांचे नातेवाईक इतके कठोर होते, आपल्या पत्नीला मारत असत. एवढंच नव्हे तर वयाच्या 75-76 व्या वर्षी त्यांनी कोर्टात डायव्होर्स करता अर्ज केला. आपल्या जावयांना देखील ते धमकावत असत. आईला जर मदत केली तर चालणार नाही अशी त्यांची भूमिका होती. वेगवेगळ्या कारणांनी जावयांना देखील त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारायला लावल्या, आपल्या मुलींनाही चकरा मारायला लावल्या. हे जे पारुष्य आहे, भयानक गोष्ट आहे. म्हणजे ते जेव्हा गेले तेव्हा संबंधित लोकांना सुटल्याची भावना निर्माण झाली. पोलिसांनाही कळायचं, सगळे चांगले लोक आहेत तरी एक तक्रार गेल्यावर दखल घेणं क्रमप्राप्त आहे. आणि मन सर्पाची कुटी, डोळे नाराचाची सुटी. डोळे म्हणजे जणू बाणाचं, सोडलेल्या बाणाचं अग्र. नुसता भात्यातला बाण नाही, तुमच्या रोखांनी येणारा, जो तुम्हाला येऊन छेदेल असा बाण. सोडलेल्या बाणासारखी ज्याची दृष्टी, त्याचे कटाक्ष देखील तसे. बोलणे ते वृष्टी इंगळाची, आणि जणू निखारे उडावेत अशा प्रकारचं कठोर बोलणं. साधक म्हणून आपण ही कल्पना देखील करू शकत नाही, पण असं असतं, हे घडतं. येर जे क्रिया जात ते तिखयाचे करवत, आणि सर्व क्रिया जात ही जणू तिखट करवत असल्यासारखी. खरा खरा हात पाय स्पर्श, बोलणं चालणं, सगळे व्यवहार, सगळ्या कृती या अतिशय खरखरीत. जिथं जातील तिथं भांडणं. माझे एक मित्र सांगतात की अमुक अमुक वेळेला रजा नाकारली. गणपतीत रजा नाकारली. माहिती अधिकाराखाली मला सांगावं की गणपतीमध्ये कोणाकोणाची रजा गेल्या 5 वर्षात नाकारली गेली म्हणून अर्ज करायचा. ते आलं की इतक्या इतक्या लोकांना नाकारलेली होती आणि नाकारली नव्हती, दिली गेलेली होती, मला मात्र नाकारली. मला किती वेळेला नाकारली ते द्यावं हे पुढे माहितीच्या अधिकारात. मग ते सगळं शिक्षण मंत्री, संस्थेचे अध्यक्ष, राज्यपाल, राष्ट्रपती सगळ्यांना कॉपी टू, सगळ्यांकडून संस्थेकडे एक एक पत्र गेलं की येतेच सगळी इन्क्वायरी. मग त्याची सोडवणूक करण्यासाठी म्हणून परत सगळं तोपर्यंत यांचं पुढचं काहीतरी निघतंच की मला अशी अन्याय वागणूक मिळाली याचा खुलासा करावा. अशी वागणूक याच्या आधी कोणाला दिली होती का? माहितीच्या अधिकारात ते म्हणाले, मी रिटायर होईपर्यंत या माणसाने मला इतकं छळलं आणि तोंडावरच सांगायचा जे कठोरपणा असा की मी तुम्हाला काम करू देणार नाही असं तोंडावरच सांगायचा आणि अशा प्रकारचं वर्तन करायचा. सगळ्या कृती, सगळ्या प्रकारचं वर्तन हे असं खरखरीत. ऐसे सबाह्य खस खसीत जयाचे गा, खसासीत जयाचे गा, तो मनुष्या आत अधमू जाण, पारुष्याचे अवतरण, आता ऐक खूण अज्ञानाची. आता अज्ञान म्हणजे काय ते सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अज्ञानाबद्दल एका ठिकाणी म्हणताना ज्ञानेश्वर महाराजांनी, तरी गिळोनी ज्ञेयाते आपला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची कारण यया अज्ञाना मूळ, असं म्हटलेलं आहे. अज्ञान म्हणजे आपण कोण आहोत याचा विसर. आपण वस्तुतः सच्चिदानंद स्वरूप असताना, आत्मस्वरूप असताना आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडणं, म्हणून मग देहाला मी असं समजणं, देह मन बुद्धीला मी असं समजणं, त्यापोटी स्वार्थ बोकाळणं, हे अज्ञानाचं खरं स्वरूप. या अज्ञानी माणसाला ज्ञानाची पर्वा नसते. अज्ञानाचं एक विशेष असतं की अज्ञानाचा देखील अज्ञानी माणसाला अहंकार असतो. त्याला ज्ञानाविषयी जराही आस्था नसते, त्याला त्याच्यातच पडून राहावं असं वाटतं. मोहजन्य अज्ञान ही एक विचित्रच गोष्ट आहे. भगवंतांनी जेव्हा वराहवतार घेतला आणि राक्षसांचा नाश निपात केला तेव्हा विष्णू वराहवतार घेऊन कार्य संपल्यानंतर परत वैकुंठाला येईनात. ते त्या वराहाच्या रूपातच सुखानी राहत होते. सगळे देव आता करायचं काय म्हणून शंकरांकडे गेले. त्या वराहाची विनवणी केली की काही करा, आता तुमचं जीवित कार्य संपलंय, आता तुम्ही परत चला. तेव्हा त्या वराहानी असं उत्तर दिलं की चिखलाच्या गारव्याला 10-12 मुलं पोटावर घेऊन पडून राहण्यामध्ये जो आनंद आहे तो वैकुंठात देखील नाही. डुक्कर पाय पसरून चिखलामध्ये लोळत 10-12 मुलं अंगा खांद्यावर पोटाशी असण्यात जे सुख आहे ते सुख वैकुंठ लोकामध्ये देखील नाही, असं सांगून स्वामीजी म्हणायचे की विष्णूंसारख्यांना देखील भूतलावर आल्यानंतर इथल्या सुखाचा असा मोह पडावा आणि अज्ञानाचं आवरण जडावं असं हे अज्ञान बळकट. स्वतः विषयीचा भ्रम हे अज्ञानाचं लक्षण. अज्ञानाची दृष्टी विपरीत असते. अचूक आत्मनाशाची प्रेरणा हे अज्ञानाचं वैशिष्ट्य असतं. जेणेकरून स्वतःचं भलं होईल अशी एकही गोष्ट करावीशी वाटत नाही. अज्ञानाच्या ठिकाणी कृत्य आणि अकृत्य असा विचार विवेक नसतो. जे स्वार्थाचं आहे ते करून मोकळं व्हा अशी अज्ञानी व्यक्तीची दृष्टी असते. त्याला नाशवान संसार हा अतिशय खरा वाटत राहतो आणि इंद्रिय सुख ही सर्वोच्च वाटत राहतात. तो इंद्रिय सुखामध्ये रमून असतो आणि देहालाच मी असं मानून देह संबंधित ते माझे आणि त्याच्यापेक्षा दुसरं काही विश्व नाही अशी त्यांची वृत्ती असते. संतांचं वेगळं वर्तन आणि अज्ञानी व्यक्तीचं अगदीच वेगळं वर्तन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तरी शीतोष्ण स्पर्शा निवाडू नेणे पाषाणू जैसा. दगडाला जसा शीत आणि उष्ण या स्पर्शाचा काही फरक पडत नाही, तो जाणतच नाही शीत आहे की उष्ण आहे. का रात्री आणि दिवसा जात्यन धुतो, जन्मतः आंधळ्या असलेल्या व्यक्तीला रात्र ही सारखी आणि दिवस ही सारखा. आगी उठला आरोगणे जैसा खाद्या खाद्य न म्हणे. पोटात आग डोंब उसळलेला आहे अशी भूक लागलेली अशा वेळेला जेवणाऱ्याला खाद्य काय आणि अखाद्य काय याचा कोणताही विवेक जसा राहत नाही. का परिसा पाडू नेणे सोनया लोहा. परिसाच्या अंगाने परिसाला सोनं आणि लोह एकसारखं, पण लोहाला परिसाची काही किंमत नाही, सोन्याला परिसाची काही किंमत नाही. कारण सोन्याचं आता काही भलं व्हायचं राहिलेलंच नसतं. सोन्याच्या अंगी ही बुद्धी नाही की आपला जर परिस झाला तर काय. ना तरी ते नानारसी रिघोनी दरवी जैसी परी रसास्वादासी चाखो नेणे. किंवा निरनिराळ्या रसामध्ये दरवी म्हणजे पळी, पिठल्यामध्ये बुडवली काय, बासुंदीमध्ये बुडवली काय, ते काय म्हणायचं त्याला, मिसळीचा काय कट, कटात घातली काय, श्रीखंडात घातली काय, त्या जशा पळीला त्याचं काहीच नाही, त्याला त्याची कोणतीच चव जशी कळत नाही. का वारा जैसा पारखी नभेची गा मार्गा मार्गा विखी. किंवा वाऱ्याला जसा मार्ग अमार्ग याच्याविषयी काही ज्ञान नसतं. एखाद्या चुकीच्या वस्तीत जाऊ नये हे वाऱ्याला कुठं कळतं, वारा काही जाणत नाही. तैसे कृत्याकृत्य विवेकी अंधपण जे. तसे जे मनुष्य मात्र असतात, काय करणीय आहे आणि काय अकरणीय आहे याच्याबद्दल ज्यांची दृष्टी अगदीच अंध असते. शास्त्र जे सांगेल ते करावं, शास्त्र जे टाकावं म्हणेल ते टाकावं हे ज्याच्या दृष्टीला समजत नाही. हे चोख हे मैळ ऐसे नेणोनिया बाळ देखे ते केवळ मुखीची घाली. लहान मुलाला जसं काहीच कळत नाही हे चांगलं आहे नाही, जे दिसेल ते जसं तोंडात घालतं. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी खाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसी जे दशा. त्याची बुद्धी व्यापार पाप पुण्याची खिचडी एकूण. किती पाप मिळवतोय किती पुण्य मिळवतोय काही गणती नाही, पुण्य तर नाहीच नाही. पण सहज घडलं तरी देखील ते कृत्य आहे अकृत्य आहे याची माहितीच नाही. तैसे पाप पुण्याचे खिचटे करोनी जाता बुद्धी चेष्टे कडू मधुर न वाटे ऐसीचे दशा, जे पाप आहे ते कडू वाटत नाही, पुण्य आहे ते मधुर वाटत नाही, अशी दशा म्हणजे अज्ञान दशा। तिये नाम अज्ञान या बोला नाही आन एवं साही दोषांचे चिन्ह सांगितले। या प्रकारे सहाही दोष असुरी संपत्तीचे ते सांगितले। इही साहीच दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटू की जैसे थोर विषय सुभगे अंगी अंग साने। आता हे ज्ञानेश्वर महाराज जे बोलतायत त्याच्यानंतर देखील हा विषय संपला हे सांगितलं असं म्हटल्यानंतर देखील त्यांनी 18 ओव्या लिहिल्या, त्या काही आता होणार नाहीत। या सहा दोषांच्या ठिकाणी जी आसुरी संपत्ती दांडगी असते, जैसे थोर विषय सुभगे अंगी अंग साने, सौंदर्यवतीच्या ठिकाणी विषय ठासून भरलेले असतात, अंग साने। ज्ञानेश्वर महाराजांनी पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये स्त्री ही पुरुषापेक्षा उंचीने कमी असते म्हणून म्हटलेलं आहे, तिच्यापाशी कामोर्मी भयंकर म्हटलं तर अंग अतिशय सान। हे ज्ञानेश्वर महाराज काय उदाहरण केव्हा देतील काही सांगता येत नाही, पण याचा स्त्रीशी संबंध काही नाहीये बर का, हे उदाहरण म्हणून आहे। इहीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुकी जैसे थोर विषय सुभगे अंगी अंग साने। पुलंच्या भाषेत सुबग सुबग काय ठेंगणी, पण विषय मात्र भरपूर अशी एखादी स्त्री असावी, तसे हे सहाच विषय सहाच गुण आहेत आसुरी संपत्तीचे, पण ही फार दाटुकी आहे, ही दैवी संपत्तीवर फार वरचढ होऊ शकते असं म्हणून पुढे त्यांनी 17-18 ओव्या लिहिल्या, त्या आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि हरि हरि
श्रीराम। काही निवेदन आहेत। उद्या सकाळी 8:30 ते 9:30 या वेळात गणेश फरम येथे सत्संगाचा कार्यक्रम होणार आहे. उद्या सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात अध्यात्म मंगलधाम येथे संतचरित्र हा कार्यक्रम होणार आहे. येत्या शनिवारी सायंकाळी 7:30 ते 8:30 या वेळात गणेशपुरम येथे अभंग ज्ञानेश्वरीवर प्रवचन होणार आहे. येत्या रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळात ध्यान आणि पूजनीय स्वामीजींचं प्रवचन हा कार्यक्रम गणेशपुरम येथे होणार आहे.